तिचा पडगाव मला माहेर का दंडत थंड गिरगजाच पाणी वरती जायचा ग वरती जायचा ग जायचा काय मंडप गावतीचा पडगाव जसुचन्नाची काय भावली महादेव ग मार्वतीला गार वडाची ग वैणी वडाची ग वडाची काय सावली भोळ्यातून रे का शंकरा भोळ्या तुझ्या रे करामती अर्ध्यांगी ग पारवती जटा तुनी न रे वैणी न जटुनी गंगावाती
आर बोलून टाकायचं
शंभू देव ग नवरा झाला तस उळती काय होईल गिरिजा बोलती काय माईल वर किसन ग वैनी किसन ग कसन काय पाईल
ते बोलन महादेवा बोला तुझ्या रे करामती
अर्ध्यांगीन पारवती जटा तुनी न गावैनी तुनी न गाय तुनी न गंगावाती
शंभुदेव ग नवरा झाला दाडी लोळती काय बोलिला
गिरिजा बोलली का माईला शंभुदेव ग नवरा झाला दाडी लोळती काय घेरात गिरिजा ज्यानी चगावणी ज्यानी चगाय ज्यानी चगाय बरात माळी गण हानी मोठ आडव्या ग चाकावरी गिरिजा नारग दारे दरी याच्या नग वैणी याच्या नग याच्या नरो पावरी माळी गगहानी मोठ इनापुरीच्या काय तळेला गिरिजा बोलली काय माळेला
दुसरा गळा असेल तर दुसरा गळा म्हणा चांगला गळा
दुरा मामी तुम्ही काम म्हणणार
तिला तसं येत नाही
त्यांचं झालंय त्यांच्या गळे घेतले
किती घेतले तलवार घेतलीस का तुम्ही तलवार घेतली
पारावरी मृदुंगाला गाईला बंधू माझ्या रतनाना अभंग चढचा
लाविला
मारवतीच्या पारावरी बसले शाऊ शाऊ बसले शाऊ शाऊ जमदार मारवतीच्या पारावरी हिरव्या सुपऱ्याची डाल बंधू माझ्या राजसला टिळा देऊन गेले काल मातला दुर्वेदल मातून काय केल दूरे दल मनीत नया लागला त्यान बावजई राजा वीरटाच्या घरी दूरपती दाशेपण कंचिकाच गेल मन किंचिक मारिले विमान राजा वीरटाच्या घरी दूरपती करिता पाची पांडव सोडून अवघे माझे आई बाप राजा वीरटाच्या घरी दूरपती करिता पाची पांडव सोडून अवघे माझे आई बाप
मी कशाला उठी गेली तुम्हीच घ्याल
अवघे माझे माई बाप कशाला ते मदत
रूपतीच्या मिऱ्या मिऱ्या पेढीचो गजन बोलल ध्रुवे दल चाकय वारी कोण राजवी ध्रुपतीच्या मिऱ्या देव पेढीता बागले
चांगले
गाणे नईची खून त्वात विठला जाणारी पाचारोजाची दिवाळी बहीण द्रुपती आणावी अंते साकराचे लाडू येत रुक्मिणीन गेले द्रुपतीला मानवया नवती मूळ गेले अंते सोन्याचा लगाम येद बंदवाच्या हाती द्रुपतीला नवया पिवळा पीतांबर गंग निजळ कला द्रुपती निवळ किला यादव बंधू आला अरणावती ती गावात कसे चागल बला द्रुपतीला मूळ आलो ब्रह्मराजती मनी तू लाडण्याची सोय नाही गेले तशी कारीला विमाजून घरी नाही देवा द्रुपती मनी ती बंधू माझा कठी झाला अरणावतीच्या वाटान रथ माघारी फिरिला रथ माघारी फिरविला रजून पाचारोजाची दिवाळी झाला दाडीत द्रुपतीला अंत्य द्रुपती चारत अरणावतीच्या बाहेरी येदव पांडवाची राम रामीची तयारी अंत्य द्रुपती चारत पंढरपूर राला मंदी असा उतार पडला रुक्मिणीच्या काना मंदी अंत्य द्रुपती चारत चंद्रभागे वाळवंटी हाती सोन्याची आरती रुक्मिणी बाजई उभी होती अंत्य रूपती चारत आला राऊळा जवळी हाती सोन्याची आरती रुक्मिणी हसून देवती बोलले पाणी ठेवाहून ऊन हरणावती गाव दूर आली द्रुपती शिनून हंड्या पाणी ती ठेविल नानी गंगाळी सानी एवढ्या द्रुपती गाईला गुंपाल उंगाची पणी मंदवा बरुबरी वसा द्रुपती जेवया आचरोजाची दिवाळी बहुआ आनंदात झाली अर्णावतीच्या वाटान दौड पांडवाची आली अंत्य रूपीन मनीती ऋषीचे लगन एवढ्या द्रुपती बाईची मंग करू बोळवन देवाला राग झाली आस्तनपुरीच्या बाजारी अशी कंडविली बाई नव लाखाची गुजरी हसून देवती बोलले पाये रुक्मिणी मजार द्रुपतीच्या बोळणीला रुपये लागले हजार हसून रुक्मिण म्हणली चोळीला काय दिल हसून पांडुरंग बोल दोहीच एक मोल पिवळाली तांबर
केशरीचा
पिवळा पीतांबर केसर कस्तुरीचा रंग द्रुपतीच्या बोळणीला चांद श्रुवे झाले दंग पिवळा पीतांबर द्रुपती लवकर अर्णावती गाव दूर दिवसाला सवापार अंत्य सोळा सतरा वाट्या माई ताटी अवघ्या जनी गई मिळुनी बरा द्रुपती चिवटी हसून देवती बोलले पड रुक्मी न पाया एवढ्या द्रुपती नंदान आशीर्वाद देला काय अंत्य द्रुपती चारत पन्नाव
चंद्रभागे वळून
अंत्य द्रुपती चारत पंढरपूर येशी मुळ एवढ्या नंदाच्या नात्यान रुक्मिण पाया पड अंत्य रुक्मिण मनीती वहीत जईज भारी आली मईन्याची वारी देवदाडाल करी अंत्य द्रुपती मनीती वहीत जईज गीती अर्णावती गाव एक मुकामरा तुराती अंत्य बहीण बावंड गुज बोरडाळ झालाय सांगत पांडवला संबळा द्रुपतीला
अजून दुसरं गळा म्हणणार मला ना दुसरं गळा
गाणे लवट आहेत पण गळे
हळद रुक्मिलावी ती
हे म्हणायची
हाताचा
गळा
चप्पल चाललीस का
बोळणीचा गळा घे ना बोळणीचा हाताचा
बदलून
घ्या म्हणते
सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या आमच्या राजा मंदी गिरण्या बटनच्या आल्या गिरण्या बटनच्या
सासूही ना म्हणजे सासूना लागत
सासू आत्या बाई तुम्ही तुळशीचं आळ तुमच्या आता खाली आम्ही परग आम्ही परयाचे बाळ आम्ही परग सासू आत्या बाई तुम्ही वट्यावरी बसाय पानचा पान फुडा मलेकी वाणी पुसाय सासू आत्या बाई तुम्ही कवासी कमेल्या तुमच्या कंबराच्या किल्ल्या कोणे लेका पसी दिल्या
बापशी कोण द्याले मतं लहान राहिला
गाण्याला म्हणत पण गळ्यासाठी
कमीन जाऊन बसली वाटाला सलाम निळंदीला आपल्या गुरुच्या भेटीला काळ्या गवा उरातन हिरवा आंबाडावले दार न कुमारू न प्रण सके न राणी तुझी गर विन जवग साची बेंडी न हलकी गेली वाजनला बंधू माझ्या ग सम्रतला न माया माझी साजनला
पंढरपुरा
मंदिर जवळी गाय पिवळा शेन विठ्ठलाची गरू कमीन सारविती पंढरपुरा मंदिर गलू गलीला कसार अशी रुक्मीन उशारण देती चुड्याला इसार सिंगा गरीला रतना आपण बसले धुरला रुक्मिणीच्या ग माहेराला न जान गौंडान पुरला
तिटगराचं
सुखन रुक्मिणी सांगती माहेरी नवला काग पायरी न माझ्या वाड्याच्या बाहेरी तिटगराचं सुखन रुक्मिणी सांगती हसून सावळ्या हरिजन मोती पनगलाटा सुना तिटगराच सुकर रुक्मी सांगती गडणी चांदीचे गरड थांबन माझ्या देवाची जोडणी तिटगराच सुकर रुक्मी सांगती भावला मोठे ग मोठे देवन माझ्या देवाच्या शेवला तिटगराच सुकर रुक्मी सांगती
माहेरी
ते सावळ्या हरिच्या मोती पनगला दोयरी
ते इटगलाच सुकल रुक्मी सांगती माईला
बापाला मोठे मोठे देवन माझ्या देवाच्या
म्हणलं ते
विठ्ठलाचे सुख रुक्मी सांगती आईला सोन्याची साखळी आनंदी गाईला
पण काय येते गाणी काय म्हणण्याची गरज नाही आपल्याला
त्यांना गाळा कुठे येतो तुमचा
साठी
मला गळा यायला मला
शकुंतला नाईक नवरे का
भरली चंद्र बाळाला
घेऊचे ना
गळा बदलून म्हणा
गवळणी
तर म्हण ना एखादा गवळणीचे गळे सोपे म्हण ना ग
रेशमी तलवारचा मन किती म्हण गाय येड्या टकुल्याचे मी मन लागते ना बेस्ट गळा देऊ पागल मग
झाली चंद्रभागा झाली लाल
नारायण
उगवता ग पाहिले फुल जाईचे वाहिले
त्याच्यातच बसलाय
किती म्हणलं तर तिथंच येणार
नाही तिथं नाही येणार ग पण असे गरबडती आहे ना ती म्हणायला येते
नाही
पाहिली अजूनी अजूनी बाजूनी बाजूनी म्हणत
नाही
लक्ष्मी मिळाली आली ती वया पायाची माझ्या बंधूला बोलली नाही तुम्ही जायाची कोणता
बरोबर मन नसणं चांगलं बरोबर
म्हण
लागते
मारावती मारावती नीत हाका मारू किती माझ्या संकटच्या येळ गाऊन येवासेना पती पती ग गाऊन येवासेना पती पती ग
असं म्हण 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 पटका म्हण ते चालेल शब्दाची येत मला आता
तुझा माझा भाऊ पणाची वती राई सांगते सके बाई लोभ तुटायचा नाही ग लोभ तुटायचा नाही ग
किती चांगलं गाणं आहे
तुझा माझा भाऊ पणा जन लोक चानच वा सांगते सके बाई लोभ अंतरी कौसाचं ते युग
शिनाचे माझे बाई फळ सुपारी सगळे
पुढे सरका मग ते मग सरका ते तुमचं काय काम नाही मग तिकडे जा
कुठं काय
माझा
भाऊ पणा पडला येता जाता पडला येता जाता टप्प्या खाली वाढा होता शिनाचे माझे बाई टप्या खाली वाढवता वाटावरी वाडा जनमली नाटकचा रावणाचा माझ्या खंडी जळ बैठकीचा
कसायचं ती एक गळा
कसा का म्हणली जर वेगळा
म्हणली ना चांगली म्हणली गाणी
अभंगाचा गवळणीचा खडा
हो या अभंगाचा गवळणीचाच काढा एखादा गळा
स्वपा गळा का गळा नका
काय येतोय ना
गळाचा अभंगाचा बसतोय गळा जात्या
आपण काच पहिन गाई
रस गाडी चाक उगवले नारायण उगवता
बाना उगवता बाना पिती मिला अन्न पाणी दोन तुझी नारायण
उगवले नारायण झाडा झुडावरी झाडा झुडावरी मालनीच्या सुड्यावरी
अरे चहा नाही
का आमचं काय आमचं काय करत
नाही तुला नाही
सावर गाई गाडी खाली ताटा मंदिर साडी बंधू माझे मारवडी चालवली हौशीच्या वयाना चांदणी देली गुजला गुज गामानी कुंकू भिज मालानी तुझ
म्हणू दे की पण लगेच खोडताय
मांडवाच्या दारी
सईबाई
कोतारिल्या भीती काढिल्या गणपती तुझ्या लग्नाची तातड मोठी लगीन देवाच आरती गजे भार सेबीन चालय पोतारिल्या भीतीवर काढिल्या सार जाय लगन तुझा बाळे राजा लगीन देवाच आरती गजे भार सेबीन चालय मांडावाच्या दारी न बोलाई वयाला कंटी गाला जावयाला लगीन देवाच आरती गजे भार शेबीन चालय नववारीचा बाप बोली बोल तू मंजुळ आधी बरी तू वंजुळ मग पेकी तू तांदूळ लगीन देवाच आरती गजे भार शेबीन चालय मांडवाच्या दारी
चारू सवाय नंदी मंगलाने सवाय राजा दर बंधू माझे बोलले काय ग
काळे पाय सुद्धा धुतले नाही उसाचे उचलून घे ना
नंदी मंगलाने सवा सतरंजी शाल गय राजा दर बंधू माझे बोलले काय ग
तुझा गळा बदक मला गळा नांगरी नाही उचलून माझ्या चांगले
जरा खोल्या आवाजात मला
सरती सर पारचो फेरी बाई येडा सावर गाई नगरीचा लगीन देवाच आरती गजे भार छेबीन चाल
सावर गाई गड़ी खाली ताटा मंदिर भी साड़ी बंधु माझे मारवड़ी लगिन देवाच आरती गजे बार चे बिना चाल मांडवाच्या दारी न बोल युवायाला कंठी माझ्या जावायाला लगिन देवाच आरती गजे बार चे बिना चाल मोठ्याचा नवर देव सया पात्यात वाकुनी गेला दजानी झाकुनी लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मोठेचा नवर देव प्रण जायाचा पुण्याला अंते सोन्याचं बाशिंग वर बापाच्या मेण्याला लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल वराड उतरल आंबा सोडून पिंपरी खाली बंधू माझा छत्री खाली लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मोठे मोठे चा नवर देव प्रण जायाचा पुण्याला अंते सोन्याचे बाशिंग वर बापाच्या मेण्याला लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मांडवाच्या दारी घागर लोंडाली तुपाची धन नवरीच्या बापाची लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मांडवाच्या दारी घागर लोंडाली दयाची धन नवरीच्या बायाची लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल सरल दळण खाली राहिली चारी चुरी रावणाची मंडोदरी गाईली जात्यावरी लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल सरल दळण आनीक घेते बाई बंधू माझ्या समरतला वैपवचली नाही लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल सरल दळण पिठभरी ते गुंडीत मामा माझे ग पंडित आले प्रपंच दुंडीत लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल
तिथं सर तिसऱ्या पासून पळत आली घेऊन आली घेऊन
वहिनी चला
रावणाच्या पोरीचं नाव काय होत रावणाच्या पोरीचं नाव काय
बायकोचं नाव आहे मंडोधरी
आणि पोरीचं नाव काय
पोरीचं नाव नाही
माहिती
ते आमचे महाराज हो मांद्राधित शिराचा चेंडू केला रावणाच्या सभानेला लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मारिला विंद्राजित सीता माये तुझ्या पायी ओळखू आला नाही लक्ष्मणाला जावाई लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मारिला इंद्राजित शिराचा चेंडू केला रावणाच्या सभानेला लगिन देवाच आरती गजे भार चे बिना चाल मारिला इंद्राजित शिर पडल पायरी बोलली सुलक्षणा
नाही ना उठलं मी माफी मागते ना काय म्हण म्हण तुमच्या कोणाक हुकायची
नाही बाबा
नाही बाबा
मारिला इंद्रजीत शिर पडल पायरी बोलली सीता माये बरा मारिला वयरी लगीन देवाच आरती गजे बार छेबिना चाल मारिला इंद्रजीत मारिला खरू खरी गेली लंकीला खबरी लगीन देवाच आरती गजे भार छेबिना चाल मंडोदरी ती मनी ती गशीता पण गावरी राज रावणाच भारी राम जन्माचे भिकारी लगीन देवाच आरती गजे भार छेबिना चाल
मोटर कुठे लावा एवढं येते
दारीची मोटर कुठे लावा
पाण्याच्या दारीची केकडावर
त्यांना जे येत असेल ते तुम्ही म्हणा
लेख आहे ते आमचं
होय चांगला गळा आणखी एक गळा बदलून म्हणा तळ्यात
तळ्याकडे गा तुम्ही नाही तुम्ही तिकडं केम पावलं काढ आमच्याकडे
होय मना की करा
काय तरी मना काय नाही तुमचे हे
सजवारे गाडी सजवाय सोपती नाही मग
गे ना मग अजून दोन आता
आहे ना तुम्ही
नादर पण जरा
बाई मांडवच्या बाई मांडवच्या दारी केळीचे कामरवाय माम्याले लग्न लावा राजा गुरुवार रामचंद्रा रात्र बरीवा काळी चोळी रंग बजवान गाडी सजवा रे गाडी सजवाय बाई मांडव ते सम्रत सोयीरा माझ्या उसाच पाचट बंधू माझा ग सम्रत नाईक रणीला हाटत राजा गुरुबा रामचंद्रा रात्र बरीवा काळी चोळी रंग बजवान गाडी सजवा रे गाडी सजवाय बंदूक करी ते वाई चापड गाई गडीवाला हंडा हलकड्याचा देला समय दिया राजी झाला राजा गुरुबा रामचंद्रा रात्र बरीवाय काळी चोळी रंग भगवान गाडी सजवा रे गाडी सजवाय बंधू करी ते वाई मागत नाही काई हंडा गंगळ चौदा गाई वाटाची अंबरई धार काढाय तांग्या सगट गाय द्यावी धार काढाय गुंडी द्यावी मंग मनी नई वाई राजा गुरुबा रामचंद्रा रात्र बरीवाय काळी चोळी रंग बजवान गाडी सजवा रे गाडी सजवाय
सजवायची घरी आता
कुठे
Yeah. आता इतुनी दिसत तार फुगड गायची गयसन कंद्यावरी दून दिस कंद्यावरी दून दिस मया वडील बाईच कंद्यावरी दून दिस इतुनी दिसती कुजळ गायची वसरी मया वडील बाईची कुजळ गायची वसरी काळीबाई चंद्रा कोर नेसा वाटली जीवाला बंधू मया सोई रालान तेथे बंधू जावालान मारुतीच्या पारावरी बसल्यात बापल्याकन दिसा वाईन मागतो पण दिसा वाईन मागतो पण बसल्यात बापल्याकन मारुतीच्या पारा जरीची ग कुंची लोळय पाटीला जाना तू खेळय जरीची ग कुंची लोळय आता पंढरपुरातन जनी लाग नाही कोणीन हाती गुंगराची पणीन पांडुरंग गाडी येणीन हाती गुंगराची पणीन मई वळवन केली दानोर गाई चावान्यान गंगा माईच्या पाण्यान नकी खुलली दुन्यान चाट्याच्या ग पाला मलीन हिरवा कन बाबन वजान कर सांगा चाटी दादान घेणार माझा बोळा राजाय चाट्याच्या ग पाला मदीन माझा बोळा राजान
जन्मा दिला पित्याला जल
लक्ष्मीबाई तुमचं पूर्ण नाव त्यांचं नाव लक्ष्मीबाई
त्याचं लक्ष्मीबाई
बबनराव
गाडवे
मला म्हणित मावशी
कशी मी आली तशी जाऊ नको धरला पालवा सोडू नको आली तशी जाऊ नको बंधू माझ्या रतनाचा आली आली लकशिमी इत पिवाळ्या माथ्याची इत पिवाळ्या माथ्याची तपी लागली पोत्याची तपी लागली पोत्याची लग्नाचे लग्नाचे तीन बामनवाचे तो पेडला बामनवाचे
लागे तो बेटा ये गसा पुले गा कुकु कामुन लागे
तुझी ताना भूक चंद्र चौथीचा सीताच्या पनगावरी राम नवतीचा तिनी पाय सुना मुख राधा माझी देखी ल्याना हरली तुझी ताना भूक चंद्र
Need it. दररू कमीनी चांदीचा साधू आला गा आला गा मालने आळंदीचा साधू आलन
जात्यावर लागलाच नाहीये
जात्यावर गेळीन मला तर आधीच चेक जात्यावर गळे चेक
गंगाबाई झाले का त्या म्हणत होत्या म्हटलं तेवढं पूर्ण करा
का पूर्ण करा ना तेवढं
झालं
बळाला सायाला मांडी ग देते बसायाला अशीच गेली तुम्हाला म्हणायची
बघा ना कसं येते मागच्या वेळेस आपण काढले नाही का
धुळी